नमस्कार. अंतरीचा ज्ञानदिवा या विवेकी कट्ट्याच्या सदरामध्ये मी अमित करकरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. या सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या माणसांना भेटत असतो आणि त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जाणून घेत असतो. आज या सदरामधल्या पहिल्या व्यक्तीला आपण भेटणार आहोत, अवधूत नांदूरकर. अवधूतची एक वेगळी ओळख म्हणजे अवधूत माझ्यापेक्षा फक्त 3.5 तासांनी मोठा आहे, पण तरीही त्याचा स्वभाव माझ्यापेक्षा अत्यंत वेगळा आहे. तो अत्यंत शांत, खूप कमी बोलणारा, पण अत्यंत विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करणारा असा माझा मित्र म्हणून मी त्याला ओळखतो. आणि हे सगळं तो कसं जमवतो हे मला खरं जाणून घ्यायचं आहे, आणि त्यासाठीच विवेकी कट्ट्यावर त्याच्याशी मारलेल्या या गप्पा. अंतरीचा ज्ञानदिवा या सदरामध्ये आज माझा मित्र अवधूत नांदूरकर आपल्याबरोबर आहे, आणि अवधूतला अगदी खूप इन्फॉर्मल लेवलला काही प्रश्न विचारायचे आहेत, जो आपला टिपिकल पॅटर्न आहे या सदराचा. सो प्रायमरीली ते सगळं सुरू करण्याच्या आधी, अवधूत, प्रोफिशंट पब्लिकेशन किंवा प्रोफिशनमध्ये तुम्ही नक्की एक्झॅक्टली काय प्रकारचं काम करता?
प्रोफिशंट पब्लिशिंग हाऊस ही 2009 साली जेव्हा स्थापना झाली, सुरुवात केलं, त्यावेळेसचा विचार आणि आत्ताचा विचार दोन्ही सेमच आहे, आणि प्रोफेशनली एफिशियंट मुलांना बनवावं ही तेव्हापासूनची इच्छा होती. त्याच्या आधी नरेंद्र प्रकाशन, अनमोल प्रकाशन यांच्याबरोबर काम करताना, यांच्यामध्ये काम करताना अनेक अनुभव होते. त्या दृष्टीने प्रोफिशियंट पब्लिशिंग हाऊस ची स्थापना झाली, कारण त्याच्यामध्ये एक प्रोफेशनली एफिशियंट असा एक विचार घेतलेला नव्हता, तो ह्याच्यात मी घेतलेला आहे.
पण काही अशी स्पेसिफिक प्रकारची पुस्तकं प्रकाशन
होतं? आयुर्वेद, ITI, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, त्याच्यात 5वी 8वी स्कॉलरशिपची असतील, आणि अशा प्रकारचे MPSC अशा प्रकारची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची अशी पुस्तकं जनरली पब्लिश करतो. पण आता तो अजूनही अँगल थोडा वाईड करून वेदपाठशाळांकरताच्या पोथ्या, की ते वेदपाठशाळांकरता ज्या पोथ्या आवश्यक असतात त्या पण प्रकाशित केल्या जातात, आणि त्या दोन्ही याच्यावर प्रोफिशंट पब्लिशिंग हाऊस आणि नरेंद्र प्रकाशन असे दोन्ही पॅरलली मी आता बघतो. दोन प्रकार असतात पुस्तकांमधले, एक फंक्शनल आणि नॉन फंक्शनल. तर फंक्शनल बुक्स म्हणजे तुम्हाला काहीतरी काम करायला उद्युक्त करतात, किंवा काहीतरी गोष्ट हे करून पहा आणि मग अशी उद्युक्त करतात. आणि नॉन फंक्शनल जी असतात ती म्हणजे ऐतिहासिक पुस्तकं असतात, की आपण जुन्या काहीतरी गोष्टीतनं बोध घेतो आणि त्याच्याप्रमाणे पुढचं आयुष्य आपण घालवतो.
किंवा फिक्शनल वगैरे असतात पुस्तकं, ती पण
नॉन फंक्शनलमध्ये जातात. आणि फंक्शनलमधले जर बघितलं तर मला ते फंक्शनल बुक्समध्ये काम करायला आवडतं जास्त, म्हणजे स्वयंपाकाची पुस्तकं इव्हन ती फंक्शनलमध्ये जातात. असं हा पदार्थ करून पहा तुमच्या ह्यानी कसा होतोय, आणि मग तुम्ही त्याच्यातनं तुमचं ज्ञान वाढवत जाता, आणि ज्ञान तोच देव या पद्धतीने जर विचार केला तर फंक्शनल बुक्सचा माझ्या दृष्टीने जास्त आयुष्यात महत्त्व आहे.
अवधूत, खरं म्हणजे तूच पब्लिशर आहेस किंवा तूच पुस्तकं छापत असतोस, पण एखादी व्यक्ती किंवा एखादं पुस्तक ह्याचा असं तुला वाटतं का की तुझ्या आयुष्यावर किंवा तुझ्या विचारसरणीवर एखाद्या पुस्तकाचा असा कुठल्या प्रभाव?
दोन व्यक्तींचा प्रभाव जास्त आहे, एक म्हणजे रघुनाथ दत्तात्रय नांदूरकर वडील, आणि त्यांना पद्माकर म्हणून या ह्याच्यामध्ये म्हणायचे,
आणि
आमच्या क्षेत्रात अजूनही पद्माकर म्हणूनच ओळखतात. पब्लिशिंग ह्याच्यामध्ये पद्माकर म्हणूनच ओळखतात. त्यांनी 1959 साली जेव्हा अनमोल प्रकाशन सुरू केलं, त्यावेळेला पुण्यात जेव्हा आले भोरवरनं त्यावेळेला काहीच नव्हतं. 54 ते 59 खूप कष्ट केले, आणि मग स्वतःची प्रकाशन संस्था किंवा स्वतःचं पुस्तकाचं दुकान असं वाटलं, आणि 59 साली अनमोल पुस्तकालय हे पहिलं घेतलं त्यांनी. 59 पासून एक एक दुकानं घेत गेले, यश चांगलं मिळत गेलं, आणि त्याच्यातनं संस्था वरती आली. पहिल्यांदा अनमोल पुस्तकालय घेतलं, नंतर विनस बुकस्टॉल घेतलं, मग रसिक साहित्य घेतलं, मग अनमोल प्रकाशन, नरेंद्र प्रकाशन हे सुरू केलं, मग नवनिधी प्रकाशन, अशी अनेक प्रकाशनं सुरुवात केली. अनेकांचे संसार खरोखरच चांगल्या प्रकारे मार्गी लावले, आणि हे त्यांचं योगदान. तर हे सगळं बघितल्यानंतर लक्ष झालं की एक माणूस आयुष्यात काय काय करू शकतो. आणि पुलंच्या ह्याच्यातनं बरोबर कॉन्ट्राडिक्टरी जर बघितलं तर आयुष्याला सिरियस न घेता आनंदाने जगून त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी विनोदी पद्धतीने मांडून आनंदाने कशा जगायच्या हे पुलंच्याकडून कळलं.
नाही तुमच्या खरं म्हणजे तुमच्या फॅमिलीचंच आख्या नांदूरकर फॅमिलीचं मला नेहमी अशी हे वाटतं की एस्पेशली आपल्या माझ्या 40-45 मधले जी सगळी मुलं आहेत ती लहान पण अख्खं रसिक साहित्य आणि अनमोल प्रकाशन किंवा इव्हन 11वी 12वीमध्ये फिजिक्सचं नरेंद्रचं पुस्तक घ्या ते चांगलं आहे. सो आय ऑलमोस्ट आपली सगळी पिढी ही तुमच्या पुस्तकांवर पोचली गेली असं मला वाटतं. त्याच्यामुळे बाबांचं काकांचं काम खरंच भारी आहे. या सगळ्या भावंडांचं
म्हणजे अनेक वेळेला लक्षात आलं की त्यांचे जुने जर फोटो बघितले तर शिवाजीराव भोसले, चंदाना वरुणकर किंवा प्रची शेजवलकर म्हणजे ही या तिघांचे जर बघितलं तर ह्यांचे फील्ड किती वेगळे आहेत. पण किंवा शांब मुजुमदार पण म्हणजे हे सुद्धा बाबांच्या संपर्कातले ही लोक होते. हे प्रत्येक जण एज्युकेशन फील्डशी असलं तरी सुद्धा त्यांचा ते वेगळ्या टँजंटची लोक आहेत सगळे. म्हणजे एक राज्यशास्त्र असतील, एक एज्युकेशन फील्डमधलं मॅनेजमेंटची असतील, अशा सगळ्यांशी चांगलेच संबंध होते. शिवाजीराव भोसले हे चांगले वक्ते पण होते, विचारधन तर त्यांचं अप्रतिमच होतं. तर यांच्या सगळ्यांशी चांगल्यापैकी मोड बांधून त्यांच्याकडून योग्य ती पुस्तकं लिहून घेणं हे जे कसब होतं. आणि ते स्वतः 10वी पास आहेत म्हणजे हे करूनही 10वी पास माणूस फक्त आपल्या जिद्दीच्या आणि एका विचारधनाच्या जोरावर एवढं करू शकतो हे मेन त्यांची गोष्ट आहे.
आणि आय थिंक पूर्वी आपण बोलताना तुझ्या बोलण्यातून आलं होतं की खूप सारे लेखक हे खूप बांधून ठेवले होते. म्हणजे ती एक त्यांची खासियत होती की लेखक असे रेग्युलरली
ते कुटुंब असल्यासारखं होतं. म्हणजे इव्हन अजूनही त्या लेखकांच्या कौटुंबिक काही जर समस्या असतील तरी सुद्धा कधीतरी फोन येतो अशा ह्यानी. मग ते त्याला तेवढ्याच ताकदीने अजूनही सांगतात. आणि स्वरूपानंदांचं त्यांच्याकडे म्हणजे स्वरूपानंदांची त्यांनी दीक्षा घेतलेली अनुग्रहित आहेत. आणि स्वतः भेटायलाच गेले होते आणि 3 का 4 वेळा भेटले स्वरूपानंद स्वामी स्वरूपानंदांचं. तर त्याच्यामुळे त्या विचारांचा पगडा खूपच आहे. तो इतका आहे की त्यांचा पेहराव आयुष्यभर त्यांनी तो धरला म्हणजे घेतला की स्वरूपानंद जे झब्बा आणि पायजमा घालायचे तर त्यांनी आयुष्यात कधीही पॅन्ट आणि शर्ट घातलेले नाही.
बर
इतका त्यांच्यावर तो विचारांचा पगडा होता आहे म्हणजे अजून.
बरं सध्याचा अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सोशल मीडिया व्हॉट्सॲप ट्विटर फेसबुक एस्पेशली या सगळ्यांच्यावरनं जशी लोकं व्यक्त व्हायला लागलीत तशी काही वेळा लोकं तुमच्या व्यक्त होण्यावरची व्यक्त होतात किंवा काही वेळा व्हॉट्सॲपच्या ग्रुप्समध्ये काही गैरसमज होत असतात किंवा काहीतरी त्याच्यातून भांडणं अगदी नात्यांमध्ये भांडणं नात्यांमध्ये दुरावा ग्रुपमध्ये ठेवणं काढणं ग्रुप सोडणं. सो रुसवे फुगवे ट्रोलिंग या सगळ्या गोष्टी खूप सध्या चालू आहेत आणि आपल्या प्रत्येकाला त्याचा अनुभव असतो असं मला वाटतं. आता थोडीशी अशी परिस्थिती यायला लागली की आपल्याला प्रत्येकाला ह्याच्यावर विचार करायला हवा की ह्याच्यापासून आपण स्वतःला इम्युन कसं ठेवायचं आहे ह्याच्यापासून आपलं रक्षण कसं करायचं. सो प्रत्येकाची आपापली पद्धत असते. सो तुझी अशी काही पद्धत आहे का की ज्याच्यातून तू याच्यातून जी काही निगेटिव्हिटी तयार होत असते या मंथनातून त्या निगेटिव्हिटीपासून तुझं काही पर्टिक्युलर वे आहे का की ज्याचं.
सोशल मीडिया हा मानवनिर्मित यांच्या तर वैचारिक खाई खाई जेव्हा सुटते त्यावेळेला माणूस सोशल मीडियावर येतो. आणि वैचारिक खाई ही माणसाला नेहमी खाईत घेऊन जाते. खरा विचार असेल तर तो माणसाचं जीवन घडवतो पण वैचारिक जेव्हा खाई खाई सुटते त्यावेळेला तो नुसता बबलसारखा फेस पाण्यावरच्या फेसासारखं काम करत होतो. त्यामुळे त्याचा फार मनाला लावून घ्यायचा नाही सोशल मीडिया आणि त्या अळवावरच्या पाण्यासारखं ठेवावं की ते थंब थेंब पडला की निघून जावं ते प्रत्येक ट्रोलिंग आणि काय जे त्याच्यातलं जे असेल तर तसं ठेवावं ते सोशल मीडिया. आणि त्याचा वापर आपल्याला चांगल्या गोष्टीने कसा होईल हा विचार करावा जास्त.
पण असं तुला अनुभव आला आहे कधी की तू काहीतरी लिहिलंस किंवा तू काहीतरी बोललास आणि त्याच्यावर किंवा तुझ्यावर आरोप टीका चुकीच्या पद्धतीने किंवा गैरसमजातून अशी झाली असा कधी आला कधी अनुभव आला. तू खरं म्हणजे फारसा व्यक्त होत नाहीस म्हणजे हा आरोप म्हण किंवा हे ऑब्झर्वेशन म्हण आय वुड से ऑब्झर्वेशन माझं खूप कमी लोकांना जमतं गाणं हे कमी व्यक्त होणं आजकाल सचिन फारसा मला माहीत नाही हे असा कधी आलाय का प्रसंग पण आला होता का कधी असा
फेसबुकला एक दोनदा असं केलेलं होतं की कुत्र्यांबद्दल मी लिहिलं की कुत्र्यांचा इतका त्रास होतो की रात्री झोप लागत नाही असं लिहिलं होतं आणि तिथं ट्रोल झालेलं होतं तर तिथली मी ती पोस्ट काढून टाकली कारण त्या ट्रोलला काही अर्थच नव्हता आणि आपण एका येड्यांच्या महासभेत काहीतरी बोलतोय अशी ती मला एक हे झाली आणि सगळे ते वेडे आणि मी शाणा असं नाही एकूणच आपण विड्यांच्या महासभेतच गेलेलो आहे अशी जी मानसिकता झाली तिथून तो विषय संपून टाकला मग त्याच्यानंतर पोस्ट करणं कमी झालं दुसरं म्हणजे एकूणच आयुष्यातच ऑब्झर्वर म्हणून राहायला जास्त बरं वाटतं त्याच्यातलं कुठला तरी आपण सामील व्हावं पण सामील व्हावं ते सुद्धा ऑब्झर्वर म्हणून असलं तर तिथल्या अनेक गोष्टी आपल्याला वेगळ्या पद्धतीने हाताळता येतात आपण जर त्याच्यात जर घडून गेलो ना तर मग त्या हाताळता येत नाहीत तेवढ्या
पण असं होतं की एखाद्या ग्रुपवर किंवा एखाद्या फोरमवर अत्यंत वेगळ्या लेवलला चर्चा चाललेली आहे तिथे तुला असं समजत आहे की हे चुकीचं चाललंय सगळ्या गोष्टी आणि खरी गोष्ट तुला माहिती आहे खरं त्यातलं जे काही ज्ञान असेल किंवा त्याच्या मागचा जो खरा विचार आहे किंवा त्या विषयातला जो चांगला विचार आहे खरा म्हणजे तो तुझ्याकडे आहे पण लोक बाकीच्या दुसऱ्याच विचाराला काहीतरी घेऊन नाचत आहेत अशा वेळी तू काय करतोस मी अशा वेळी तू ते बोलून दाखवतोस पण मोस्टली पॉसिबिलिटी अशी आहे की तुझं बोललंस तर कोणी तुझं ऐकणार नाही आहे आणि ते तुलाच खोटं पडते अशा वेळी गप्प बसणं जमतं
गप्प बसून कर्मातनं दाखवायला लागतं आणि कर्म असं करावं नंतरच्या ह्याच्यात त्याचा लॉंग टर्म जास्त उपयोग होतो कारण अनेक वेळेला असं होतं की आपल्या कामातनंच लोक ओळखतात कर्मानेच ओळखतात बाकी म्हणजे अमित करकरे हे डॉक्टर आहेत तर ते कर्मातनं पहिल्यांदा ओळखतात हा डॉक्टर आहेत ना मग ते कुठले डॉक्टर आहेत तर मग ते पुढच्या गोष्टी येतात तसं ते कर्म चांगलं करावं त्याच्यात जेव्हा काम बघितलं जातं त्याच्यातला दुसरा विचार जो असतो ना की मग हा काय बोलला ते उगीच त्याचा विपर्यास जास्त होतो बोलल्यानंतर कर्माचा विपर्यास कधी होत नाही
आणि एक माझा नेहमीचा आवडीचा प्रश्न की प्रकाशन संस्था प्रकाशन पुस्तक पब्लिश करणं प्रत्येक व्यवसायाचे आपापले काही नियम असतात आणि प्रत्येक व्यवसायामध्ये त्याचे काही रूल्स असतात त्याचे काही एथिक्स असतात सो तुला असं वाटतं का की तुझ्या व्यवसायाचा त्यामधले नियम त्यामधले येणारे अनुभव आणि आयुष्यात आपल्याला जे पाळायला नियम पाळायला लागतात ते की आयुष्यातले अनुभव हे कुठेतरी पॅरलल जातात असं कुठे जाणवतं
कुठल्याही व्यवसायाचा गाभा हे ज्ञानच आहे आणि जर तो व्यवस्थित सात्विक ज्ञान जर घेतलं ज्ञान हे कधी सात्विकच असतं कारण जे सात्विक नसतं ते अज्ञान असतं तर त्या पद्धतीने जर ती सात्विक त्यांनी घेतलं ना तर त्या व्यवसायाचा मेन गाभा असतो की लोकांना शहाणे करून सोडावे सकळजण पण तो शहाणा करणारा पण तेवढ्या ताकदीचा पाहिजे तर तेवढ्या ताकदीचं होणं हे मूळ त्या व्यवसायाचं गमक आहे तेवढ्या ताकदीचं व्हायला पाहिजे माणूस की मला अनेकांना त्याचा फायदा झाला पाहिजे असं मी काहीतरी पुस्तक देता आलं पाहिजे इव्हन आता म्हणजे प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत असते लेखक हा लेखनातून व्यक्त होतो आर्टिस्ट आहे तो त्या चित्रातनं व्यक्त होतो तसं प्रकाशकांनी बोलण्यापेक्षा जास्त पुस्तकातनं व्यक्त व्हावं म्हणजे पुस्तकाची क्वालिटी पुस्तकाची मांडणी आणि पुस्तकाचा जो गाभा आहे तो आपण व्यवस्थित तिथंच ठेवलेला आहे तो कुठं हललेला नाही ना हा हे व्यक्त होणं हे त्या प्रकाशकाचं यश आहे नाहीतर आणि हे कुठल्याही याचं गाभ्याचं म्हणजे तो व्यवसायाचं कुठल्याही व्यवसायाचं हेच असावं असं मला वाटतं की त्याचा मूळ गाभा काय आहे तर त्याच्या जवळपासच असावं त्याच्यापासून हा भरकटलं की तो व्यवसाय भरकटला
सगळ्या व्यापातला आपला रोल काय आहे हे ओळखून राहिलं आणि दुसऱ्याच्या रोलमध्ये उगीच लुडबुड नाही केली तर ते काम चांगलं होतं टीम वर्क नाही बॉलरनी बॉलिंग करावी उगीच बॅट्समनला शिकवायला जाऊ नये
आणि बॉलिंग करताना फक्त बॉलरनी तेवढाच विचार करायचा की जो बॅट्समन आउट करायचे एवढं हे आहे ना किंवा कमी रन द्यायचे तर तेवढाच विचार करा त्यांनी उगीच बॅट्समनने आज काय खाल्लं होतं याचा विचार नाही करायचा त्यांनी आपण काय खाल्ले आपण काय करायचे एवढाच विचार केला ते गाभ्याच्या जवळ राहिलं तर अनेक गोष्टी व्यवसायातच नाही व्यवसायाचा गाभा ज्याला लवकर कळला जे वडिलांच्या बाबतीत मी बघितलं तर ते त्यांना गाभा लवकर कळला की आपला कंटेंट कोण आहे. तर हे ऑथर्स जे आहेत ते मेन कंटेंट आहेत, ऑथर्सना पहिल्यांदा नीट धरून ठेवा. आणि त्यांना धरून ठेवा म्हणजे फक्त असं मारून मुटकून नाही की त्यांचे काय जे पर्सनल समस्या आहेत तुम्हाला मी ही समस्या सोडून देतो पण तुम्ही चांगलं पुस्तक लिहू शकताय, हा जो कॉन्फिडन्स आणणं जे असतं ते मूळ प्रकाशकाचं खरं काम असतं. चांगला कंटेंट, त्याला चांगली ट्रीटमेंट आणि त्याच्याप्रमाणे चांगली मार्केटिंग, या तीन गोष्टी जर झाल्या तर एकदम उत्तम होईल, म्हणजे प्रकाशन व्यवसाय हा फ्लरिश होईल. आत्ता अनेक जण म्हणतात की प्रकाशन व्यवसायात किंवा पुस्तकं वाचत नाहीत लोक, प्रकाशन व्यवसाय खाली गेला आहे वगैरे वगैरे. तर कंटेंट आत्ताच्या पिढीच्या साजेसा मांडला जात नाही. म्हणजे आता डॉक्टरी याच्यात जर बघितलं तर ग्रेज अनाटॉमी अजूनपर्यंत चाललेलं आहे. त्याचं कारण त्यांनी कधीपासनं रंगीत चित्र आणि सगळंच त्याच्यात दिलेलं आहे, म्हणजे त्याच्या कंटेंटवर ते चाललेलं आहे, ग्रेजच्या नावावर किंवा असं नाही चाललेलं. तर अशा पद्धतीचं पुस्तकं जर मार्केटमध्ये आली तर ती 30-30, 40-40 वर्ष राज्य करत आहेत ना. म्हणजे ग्रेज अनाटॉमी 40 वर्ष झाली जवळजवळ,
जास्तीत
झाली. तेव्हापासून ते 1000 रुपयात किंवा 500 रुपयात तेव्हाचं महाग जे काय असेल तेवढ्याला पुस्तक विकतात, ते पुस्तक विकलं जात आहे. ही त्या पुस्तकाची ताकद असते, तर ती ओळखली पाहिजे. आणि तशा ताकदीची पुस्तकं तयार झाली ना तर मग लोक ते अभेद देत ना. म्हणजे गीता पण चाललेली इतके वर्ष, गीतेवरची निरूपणं ही कमी चालतात पण मूळ गीता तर तसेच, तो जो गाभा आहे तो तसं चाललेला आहे ना अजून. म्हणजे एकदाच त्यांनी जो काय काम करून ठेवलेले ते मूळ गाभ्यावरच काम करून ठेवले.
ओव्हरऑल मला ना अवधूत असं नेहमी वाटतं की तुझा स्वभाव थोडासा असा आहे की तू कुठल्याही गोष्टीकडे ना वेगळ्या पद्धतीने बघतोस आणि विचार करतोस. सो हाही प्रश्न मी काही स्पेसिफिक लोकांना विचारतो, तसं तुला विचारेन की आत्ता जे सध्या समाज खूप एका वेगळ्या प्रकारे व्यक्त होतोय किंवा खूप अस्वस्थता आहे समाजामध्ये आणि ती कदाचित पुढे वाढत जाईल असं दिसतंय, की तेढ आहे, द्वेष आहे, अहंकार आहे खूप वाढतोय. सो सगळ्या प्रकारचे षड्रिपू हे वाढत चाललेले आहेत. सो तू ह्याच्याकडे कसं बघतोस, म्हणजे समाजव्यवस्थेकडे बदलणाऱ्या किंवा त्या ढासळणाऱ्या म्हणतात पण ती खरंच ढासळते का आणि ढासळेल का असं वाटतं तुला?
समाजव्यवस्था ही ढासळेल, एका दृष्टीने ढासळेल, असंतोष निर्माण होईल तो प्रत्येक देशात, हे सगळं होत राहणार. हा तो एक त्यांच्या प्रकृतीचा भाग आहे, प्रत्येक समाजाच्या प्रकृतीचा भाग आहे. पण शेवटी त्याची जी काही मुळं आहेत तर ती संस्कृतीमध्ये चांगल्यापैकी त्याची उत्तरं मिळू शकतात. त्याची मुळं आहेत ती संस्कृतीमध्ये आहेत आणि संस्कृती कशी आपण बघतो याच्यावर सगळा विषय तो फिरतो. आणि ती जी आत्ताची जी विकृती जी आहे तर त्याची हे संस्कृतीमध्ये जास्त सापडते, त्याची उत्तरं जी काय सापडायची संस्कृतीमध्ये सापडते.
तुझं म्हणणं संस्कृती समजा सांभाळली तर समाजही सांभाळला जाईल.
म्हणजे उदाहरणार्थ जाती व्यवस्था जर बघितली तर आपण जाती व्यवस्थेमुळे तेढ आहे असं एक त्याचं जर मूळ धरलं जाती व्यवस्था, तर संस्कृतीमध्ये जाती व्यवस्था होती का इथपासनं जर शोधलं तर ती नव्हती. माणूस हा कामानुसार त्याची जात म्हणजे त्याच्याप्रमाणे जात असायची, तर ती कर्मानुसार होती. तर म्हणजे लोहाराचा मुलगा लोहारच झाला पाहिजे असं काही नाही, किंवा जांभाराचा मुलगा जांभारच असं नव्हतं. तो चांगल्यापैकी मिलिटरीमध्ये जाऊन म्हणजे तिथल्या जे काय सैन्यात जाऊन ती पण कामं करायचा, सैन्यातली पण कामं करायचा, तो काही तिथंच अडकलेला नव्हता. म्हणजे परत वर्णव्यवस्थेमध्ये नाही जात ते कर्मातच जातं. तर त्या कर्मानुसार जर माणूस वागला, तुमची जी काय आवड आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोफिशियंट झालात तर खरी समाजव्यवस्था सुधारेल. प्रोफेशनली एफिशियंट झाला म्हणजे ज्यांनी जे कर्म करायला पाहिजे आवडते त्या पद्धतीने करावं, पण ते सत्कर्म असावं हे जास्त योग्य आहे. आणि ते सत्कर्म कसं असावं ह्याचं संस्कृतीमध्ये उत्तर मिळतं.
खरं मला आता असं तुझ्याशी बोलल्यानंतर असं वाटलं की आपण खरं अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय पण कुठेतरी हा एक पॉडकास्ट किंवा या इंटरव्ह्यूचा मुळे का होईना पण एक वेगळा विचार ऐकता आला, कारण एरवी हा गप्पा युजली आपल्या होत नाहीत किंवा पटकन ते निघ तो विषयच निघत नाही काय केवळ आणि त्याच्यामुळे ते निघत नाहीत. बेस्ट बेस्ट बेस्ट. मला असं वाटतं की म्हणजे हे दिस कॅन बी द बिगिनिंग ऑफ द इंटरव्ह्यू, पण कदाचित पुढे मागे पुन्हा पुन्हा आपण वेगवेगळे विषय घेऊन मे बी आपण भेटत राहूया या पॉडकास्टवर.
येस नक्की.
छान छान. माझ्यासारख्या माणसाला जे अत्यंत अवघड वाटतं असं शांत राहणं ज्याला जमलंय त्या अवधूतला आज आपण भेटलो. मी जसं म्हटलो तसं की अवधूतला पुन्हा पुन्हा भेटायला मला आवडेल, कारण हे जे आत्ता तो बोललाय तेवढंच फक्त अवधूत नाही आहे, त्याच्यापेक्षाही खूप अजून अवधूत आपल्याला सांगू शकतो. सो आपण अवधूतला पुन्हा कधीतरी याच कट्ट्यावर भेटूच. पण याचसारखे अजून काही माझे मित्र आहेत, काही स्नेही आहेत की ज्यांच्याकडनं आपल्याला त्यांच्या आयुष्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह समजून घ्यायला आपल्याला आवडेल सगळ्यांना. सो याच सेगमेंटमध्ये आपण पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया अशाच कोणतरी एखाद्या मित्राला आणि जाणून घेऊया तो नक्की आयुष्याकडे कसं बघतो. धन्यवाद. Thank you.